अध्याय 17वां श्लोक तीसरा। सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धा मयोयम पुरुषो यो यच्छ्रद्ध स एव सः। एवं सत्व रजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीव ग्रामा माजीयया। म्हणोनी श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदीही। जैसे जीवनची उदक परी विषी होय मारक का मिरया माझी तीख उसी गोड। तैसा बहु असे तमे जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होनी। मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही। तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आघवी सत्वाचीच। ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचाची केवडू ओतला असे। तरी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू। परी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मींचे। तैसे जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखी जती ते वाणी अवधारी पा।
वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये। कुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। मागच्या रविवारी आपलं 2 तासाचं ध्यान झालं, त्यामुळे प्रवचनाच्या सेवेमध्ये खंड पडला। तसंच या 2 तासाच्या ध्यानामुळं असं लक्षात आलं की जे ऑडिओ लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपण करतो ती मंडळी जॉईन झाली आणि त्यांना आज प्रवचन नाहीये असं लक्षात आलं, त्यांना काही ऐकायला मिळालं नाही। पंधरा दिवसाच्या खंडानंतर आज आपण इथं परत त्या तऱ्हेने प्रवचनासाठी म्हणून एकत्र जमलो। 2 तासाचं ध्यान मागच्या वेळेला झालं। मला काही फोन आले आणि त्याच्यामध्ये आज प्रवचन का झालं नाही अशा प्रकारे विचारणा झाली। आता ती सगळी मंडळी ऐकत असतील म्हणून मी सुरुवातीला हा खुलासा केला। पुलं म्हणतात की निसर्गोपचार केंद्रामध्ये एकदा भेट देण्यासाठी म्हणून ते गेले असताना उपवासाचे पदार्थ लिहिलेला डबा त्यांनी उत्सुकतेने उघडून पाहिला तर तो रिकामा होता। तशा प्रकारे ध्यानाचं ऑडिओ लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करता येत नसल्यामुळं या मंडळींना टेलिफोन कानाला लावून ध्यानाला बसणं कदाचित भाग पडलं असावं. आपला विषय असा चाललेला होता सत्य भक्तीचा, कैसे निलोत्पलात रावित आकाशाही रंगू लावित तेजाची वोज दावित इंद्र निळा. अर्जुन मागणी करतो आहे, इच्छा व्यक्त करतो आहे की त्याला परत ते सुकुमार सावळ असं रूप पाहायला मिळावं. जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदासी निघालिया भुजा ज्याचे जानुवारी मकर ध्वजा जोडली बरव मस्तकी मुगुटा ते ठेविले की मुगुटा मुगुट मस्तक झाले श्रृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. आता कवणी ते उदार गदा असुरा देत कैवल्य पदा कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे निरवे किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी. म्हणोनी आता तुम्ही तैसया होवावे हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे आता होता ती आंधले कृष्ण मूर्ती लागी ते साकार कृष्ण रूपडे वाचुनी पाहो नावडे ते न देखता थोडे मानिताती हे आम्हा भोग मोक्षाची या ठाई श्री मूर्ती वाचुनी नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. अर्जुन विनंती करतो आहे की हे विश्वरूप आता तू आवरून घे. गुरु आणि शिष्य अशा प्रकारचे संबंध असताना देखील अर्जुनाची जी सख्यता होती त्या सख्यतेला धरून अर्जुन भगवंतांशी बोलतो आहे. एका बाजूनी गुरु हा भाव आहे आणि दुसऱ्या बाजूनी सखा हा देखील भाव आहे. असं असल्यामुळं अर्जुन एक प्रकारे धरसोड करतो आहे, आता तुम्हाला हे दाखव ते झाल्यावर आता ते बास दुसरं दाखव असं अर्जुन भगवंतांच्या बाबत करतो आहे. ही अर्जुनाची मनस्थिती लक्षात घेऊन भगवंतांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली भगवंत असं म्हणाले की मया प्रसन्नेन तवार्जुनेदम रूपम परम दर्शितम आत्मयोगात तेजोमयम विश्वम अनंत माध्यम यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. तुझ्या खेरीज हे दुसऱ्या कोणीही या आधी पाहिलेलं नाही, अदृष्टपूर्व असं हे दृश्य आहे, असं हे रूप तू पाहतो आहेस. या विश्वरूपाला अंत नाही आणि या विश्वरूपाचा प्रारंभ नाही, हे अनंत माध्यम असं आहे, हे तेजोमय आहे, ज्ञानरूप आहे, प्रकाशमान आहे. या ठिकाणी अज्ञानाचा अंधकार नाही. आणि माझ्या स्वतःच्या योग सामर्थ्यावर तू हे पाहिलेलं आहेस. माझ्या आत्मयोगाने तू हे विश्वरूप पाहिलंस, तुझ्या सामर्थ्याने नाही, तुझ्या साधनेने नाही. मया प्रसन्नेन तवार्जुनेन, माझ्या प्रसन्नतेने तुला हे केवळ लाभलेलं आहे. अर्जुनाची धरसोड वृत्ती पाहून भगवंत अर्जुनाला जाणीव करून देत आहेत की हे विश्वरूप किंवा हे दर्शन तुझे घेतलंस ते तुझ्या सामर्थ्याने घेतलेलं नाहीयेस. केवळ कृपा हे दर्शनाचं कारण आहे, केवळ माझी प्रसन्नता आहे तुझ्या दर्शनाचं कारण आहे. अजून अर्जुनाशी विश्वरूपच बोलत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला. याचं कारण हे अशा पद्धतीने पाहण्याचा विशेषाधिकार कोणालाही नाही, अर्जुनाला देखील नव्हता. भगवंतांनी प्रदान केला म्हणून अर्जुनाला ते दिसलं, अर्जुन पाहू शकला. दाखवण्याचं सामर्थ्य असं की अर्जुन खरं म्हणजे स्वतःच्या स्वरूपामध्येच विश्वरूप पाहायला लागला. एरवी कर्म ज्ञान ध्यान सगळं एकवटून केलेल्या साधनेनी जो तत्वतः बोध होतो तो अर्जुनाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता आला. पण भगवंत अर्जुनाला जाणीव करून देत आहेत. ही जाणीव करून देण्यामध्ये तिरकसपणा नाही, टोचून बोलणं नाहीये, पण वस्तुस्थितीच भगवंत सांगतात की माझ्या प्रसन्नतेने केवळ तू हे पाहिलंस. मया प्रसन्नेन तवार्जुनेन तवार्जुनेदम रूपम परम दर्शितम आत्मयोगात. हे अशा प्रकारे पलीकडचं असं रूप कधीही कोणीही न पाहिलेलं असं माझ्या योग सामर्थ्याने तू पाहिलंस. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला म्हणे ऐसा नाही देखिला ढसाळ कोणी, तुझ्यासारखा अविचारी कोणी आतापर्यंत पाहिला नसेल, असं विश्वरूप अर्जुनाशी बोलत आहे. कोण हे वस्तू पावला आहासी तया लाभाचा तोषू न घेसी मा भेणे काय नेणो बोलसी हे काढू ऐसा. ही प्रामाणिक भावना आहे बर का. तू काय वस्तू प्राप्त केलेली आहेस ही केवढी आहे आणि त्याच्या लाभाचा जराही तोष तू दर्शवत नाहीस. आणि वर घाबरतोस काय नेणो बोलसी हे काढू ऐसा, असा हट्टी एककल्ली अशा पद्धतीने तू कसा बोलतोयस हेच मला कळत नाही, असं भगवंत म्हणतात. आम्ही सावियाची जई प्रसन्न होणे तई अंगचीवरी म्हणे देणे वाचोनी जीव असे वेचणे कवणासी का. आम्ही फार फार तर प्रसन्न झालो तर सगुण दर्शन देतो. पण अशा प्रकारचं आमचं स्वरूप आम्ही दाखवणं ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे. याच्यावरून असं लक्षात येतं की प्रेम आहे म्हणून दाखवलं, पात्रता दिली आणि दाखवलं तरी त्या दाखवण्याचा फारसा उपयोग होत नाही. शिष्याला वाटत असतं की आता तुम्हीच माझ्यावर कृपा करा आणि मला पूर्ण करा असं शिष्य म्हणत असतो. पण कृपा केली आणि पूर्ण केलं तर त्या पूर्ण करण्यामध्ये देखील शिष्याला किती मिळाल्याचं भान राहतं या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आहे. सगळी परमार्थातली तत्व आणि प्रमेय ओलांडून भगवंतांनी अर्जुनाला हे दिलं, अर्जुनाला हे दाखवलं. नाहीतर काही एखाद्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी देखील लिहिलेलं आहे की कोणे काय घेपे दिजे अद्वैती इये, या अद्वैत प्रांतात कोणी कोणाला काय द्यायचं आणि घ्यायचं असतं. अरे स्वतःच्या प्रयत्नाने ते मिळवायचं असतं, साधना करून मिळवायचं असतं, श्रम करून मिळवायचं असतं, समर्पण करून मिळवायचं असतं. जसं बाकीच्या गोष्टी सगळ्या आयत्या मिळाव्या अशाच वाटतात, देवाला नमस्कार केल्यानंतर, नोकरी, उत्तम घर, उत्तम मुलं बाळ, आणि आदर्श संसार अशाच तर आपल्या मागण्या असतात. नमस्कार करणं किंवा प्रार्थना करणं याचा हेतू आपला असतो काय? त्याच्याऐवजी अर्जुनाचा विश्वरूप दर्शनाचा हेतू होता. श्रमाशिवाय नोकरी हवी, कृपेनी पदवी हवी, कृपेनी मुलं चांगली निघायला हवीत, त्याच्याकरता मुलांवर सत्त नजर ठेवणं तुम्हाला नको आहे. तुम्ही त्यांच्याकरता संस्कार करण्यामध्ये झिजावं हे तुम्हाला नको आहे. मुलं मात्र चांगली असायला पाहिजेत. मुलं जर चांगली असायला पाहिजेत तर त्यासाठी म्हणून ज्या एका नियत वर्तनानी मुलांना आई वडील दिसणं आवश्यक आहे तसं तुम्हाला नको आहे. पण तुम्हाला मात्र तुमची मुलं चांगली असायला हवी आहेत. माझा एक मित्र आहे, तो लहानपणी चांगला नव्हता. घरातून निदान 17 वेळेला पळून गेला असेल. कोणाकोणा नातलगांकडे जायचा, पैसे मागायचा, वडिलांच्या मित्रांकडे जायचा, पैसे मागायचा, त्यांचे फोन यायचे की तुमचा मुलगा आलेला होता, हा पळून गेलेला, त्यांच्या खातर याला पैसे द्यायचे. आणि असे 15-20 दिवस झाले की आपला आपण घरी यायचा. त्याला सुधारवण्यासाठी म्हणून वडिलांना फार कष्ट पडले. पण असा मनुष्य सुधारणं म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सुधारू शकतो. शिकला नाही पण अंगात हिम्मत होती, कला होत्या, आता त्याचं चांगलं चाललेलं आहे. मुळात बुद्धी होती पण चुकीच्या ठिकाणी वापरली जात होती. मध्ये मला भेटला, म्हणाला माझं घर तिकडं, काय म्हणायचं त्याला, औंध, औंधच्या तिकडं, ते डांगे चौक, तिथं म्हणाला माझं तेव्हा माल शक्य नव्हतं म्हणून डांगे चौकात मी घर घेतलं त्या भागात. पण आता म्हणाला गावात यायला पाहिजे म्हणून गावात एक फ्लॅट बुक केलाय. म्हणलं कशा करता? तो म्हणाला अरे आता माझा मुलगा 8वीत, आता शिक्षणाचं. मी म्हणलं त्याला कशाला शिकवतोयस, तुझं होतं तसंच होईल ना त्याचं. नाही म्हणला, आपलं आपलं चुकलं, पण आता तो चांगला झाला पाहिजे. मी म्हणलं तो चांगला झाला पाहिजे तर तुझं वर्तन चांगलं हे त्याच्यासमोर दिसलं पाहिजे. डांगे चौकातून तू भले या भागात राहायला येशील पण तुझं काहीतरी. तो म्हणला आता तुझ्या प्रवचनाला यायचंय. आता एकदा सुरुवात करील म्हणतो. श्रम न करता मुलं कशी चांगली निघणार? त्याच्याकरता श्रम आहेत. पण ते जसं सगळं ऐकतं हवं, नमस्काराचं फळ म्हणून संसार हवा, असं जसं वाटावं तसं नमस्काराचं फळ म्हणून, समर्पणाचं फळ म्हणून, श्रद्धेचं फळ म्हणून, साधना न करता विश्वरूप दर्शन हवं होतं. दिलं, कधीही कोणाला न दिलेलं दिलं. आणि ते असं म्हणतात की याच्यानंतरही असं कधी होणार नाही. याला झालं कारण पहिल्याच अनुभवात ठेच लागली. एवढा मोठा बोध दिला पण म्हणतो की आपलं तुझं तेच रूप चांगलं. म्हणून हे विश्वरूप म्हणजे श्रीकृष्ण तशा तऱ्हेने एका रीतीने नाराज होऊन बोलत आहे. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तोषू न घेसी. मा भेणे काय नेणो बोलसी हे काढू ऐसा. आम्ही सावियाची जई प्रसन्न होणे, तई अंगचीवरी म्हणे देणे वाचोनी जीव असे वेचणे कवणासी गा. पण तुझ्यासाठी अरे मी जीव वेचला. ते हे तुझी ये चाडे आजी जीवाचे ची दळवाडे, कामवून या एवढे रचिले ध्यान. माझं सगळं जीवाचं दळवाड, जीव भाव ओतून हे निज विश्वरूप तुझ्यासाठी म्हणून मी मोकळं केलं. ऐसे काय नेणो तुझी ये आवडी, दाहली प्रसन्नता आमुची वेडी. काय झालं तर आम्हाला कोण जाणे, तुझ्या आवडी खातं माझी प्रसन्नता देखील तुझ्याकरता वेडावून गेली. आणि असं झाल्यामुळं गौप्याचीही गुढी उभविली जगी, म्हणोनी गौप्याचीही गुढी. म्हणून अतिशय गूढ गुप्त असं विश्वरूप ते तुझ्याकरता आम्ही प्रगट केलं. ते हे अपारा अपार पार नसलेल्या गोष्टींच्याही पलीकडचं असणार असं स्वरूप माझे परात्पर. येथून जे अवतार कृष्णादिक, इथून कृष्णादिक रामचंद्रांसारखे असे अवतार झालेले आहेत ते हे मुद्दल रूप. हे ज्ञान तेजाचे निखिळ विश्वात्मक केवळ अनंत हे आढळ आद्य सकळा. हे तुझं वाचवणी अर्जुनापूर्वी श्रुत दृष्ट नाही आना जे जोगे नव्हे साधना म्हणून या साधनांनी हे प्राप्त होणार नाही. साधनेनी जे साध्य होत ते स्वरूप समाधान, साधनेनी साध्य होते ती शांती, आत्मसंज्ञक शांती आनंद. आपण अविनाशी आहोत, आपण चेतन स्वरूप अस्तित्व मात्र आहोत, आपणच एकमेव अद्वितीय आहोत. तत्वतः आपणच एक आहोत एवढा बोध साधनेनी होतो आणि तो एकच मी सर्व विश्वामध्ये आहे असा तत्वत भाव निर्माण होतो. साधन आणि साधनेचं साध्य ही ठरलेली गोष्ट आहे. साधनेचं साध्य देखील असं डोळ्यांनी विश्वरूप पाहणं नाहीच आहे. हे तुझं वाचोनी अर्जुनापूर्वी श्रुत दृष्ट नाही आना जे जोगे नव्हे साधना म्हणून या असं म्हणून भगवंत या दर्शनाची महती अर्जुनाला सांगताहेत की न वेद यज्ञाध्यय नैर्न दानम. वेद यज्ञ अध्ययन दान नच क्रियाभिही कर्म मार्गाने नाही श्रौत मार्गाने नाही कर्मकांडाने नाही न तपोभि उग्रही या सर्वांनी जे प्राप्त होतं ते स्वरूप समाधान. स्वतःच्या अंतर्यामी परमात्म भाव विकसित होणं एवढं साधनेचं इप्सित आहे. साधनेचं साध्य हे आहे. एवं रूपहा शक्य अहम नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. या मनुष्य लोकामध्ये तुझ्याखेरीज अन्य कोणाला अशा प्रकारचं दर्शन शक्य नाही हे वेद अभ्यासाने प्राप्त होणार नाही, शब्दांच्या अभ्यासाने प्राप्त होणार नाही, हे यज्ञ करून मिळणार नाही. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले. अंतिम लक्षापर्यंत गेला, आत्मभावाला जाऊन प्राप्त झाला की तो भाव शब्दात व्यक्त करता येत नाही, त्याचा अनुभव घेऊन थांबून राहायचं. असं असल्यामुळं वेद देखील मौनावले. जे वेद पुरुष आहेत ते देखील निवांत राहिले, ते बोलू शकत नाहीत. काय बोलू शकतात बोलले तर तो आत जाणला जात नाही, बाहेर जाणला जात नाही, आत आणि बाहेर जाणला जात नाही, पण जे जाणला जात नाही असंच सांगतात. न भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम. साधकी देखिला आयासू म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययन सौरसू नाही येथ. अध्ययने सौरसू नाही येथ. अध्ययनानी देखील याची योग्यता नाही. साधनेचा जो सायास आहे योगाभ्यास आहे त्यांनी देखील हे प्राप्त होत नाही. शिगेची सत्कर्मे, शिगो शिग भरलेली सत्कर्म, धाविन्नली संभ्रमे, तीही बहुतेकी श्रमे सत्य लोकुठा केला. जास्तीत जास्त मजल मारली, प्रगती केली, ती म्हणजे शिगेची सत्कर्म केलेले देखील सत्य लोकामध्ये जाऊन स्थिर झाले, तिथे वास करू लागले. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले. एक तपसाधन जे ठेले अपारांतरे, ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फवे चिकवडा. भगवंतांनी कानाला खडा लावला, आता इथून पुढे मनुष्य लोकात हे अशा प्रकारचं विश्वरूप नव्हे, ऐति कृपा कोणावर करायची नाही, कारण कृपा समजत नाही. अशी कृपा केली तर उपयोग होत नाही हे अर्जुनाच्या उदाहरणावरून भगवंतांना समजलं. इथून पुढे कुणालाच नाही असं भगवंत म्हणाले. आणि सगळ्या प्रकारे अपवाद एकटा अर्जुन झाला, त्याच्या आधीही कोणाला नाही आणि नंतरही कोणाला नाही. तसं जर शक्य असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीमध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर हात नसता का ठेवला? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा तुझ्याची पोटा यावे. ज्ञानाचा सागर असलेले ज्ञानेश्वर महाराज, पण अशी कृपा होऊ शकत नाही. ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि ते ट्रान्सफॉर्मेशन ज्याचं त्याच्याजवळच घडलं पाहिजे. ऐतं जर दिलं, ऐतं होतं, ऐतं देखील होतं, पण ते तात्पुरतं होतं, थोड्या वेळापुरतं होतं. त्याला भावावस्था असं म्हणण्याचा प्रघात आहे. तुम्ही जर आळंदीला गेलात तर तुमचे पाय लटपट कापतात, तुमच्या डोळ्यातून पाणी येतं, तुम्ही भाविक असाल तर प्रोव्हाइडेड. दर्शन घेत असताना तुमचे अष्टसात्विक भाव जागृत होतात, तुम्ही दर्शन घेता आणि त्या ठिकाणी तुम्ही बसता आणि तुम्ही तुमच्या देहालाही ओलांडता. खरंच तुम्हाला अस्तित्व मात्र अशी स्वरूपाची प्रचिती येते. भावानी हे होतं पण तात्पुरतं होतं. तुम्ही एखाद्या संतांकडे गेलात, संतांना नमस्कार करता आहात, खूप भाव भरून आले, तुम्ही स्वतःलाही ओलांडता, सगळा विसर पडतो. 5-10 मिनिटं सगळ्या जगताचं भान देखील नाहीस झाल्यासारखं होतं. होतं त्यांच्या ठिकाणी जे वातावरण असतं, जी आभा असते, जो प्रभाव असतो, त्या प्रभाव क्षेत्रात तुम्ही गेलात आणि तुम्ही ग्रहण करण्यासाठी योग्य असलात तर ही भावावस्था प्राप्त होते. पण जोपर्यंत ही भावावस्था येते, तुम्ही जागे होता, तुम्हाला त्याची नंतर आठवण देखील राहते, पण तुमच्या मनाचं जोपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, तुमच्या प्रकृतीचं जोपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, तोपर्यंत ही भावावस्था त्या वेळेपुरतीच धरायची. स्वरूपानंदांकडे गेलो, सगळा विसर पडला. माधवनाथांकडे गेलो, सगळा विसर पडला, तात्पुरता. तुम्ही परत प्रकृतीवर येता. ही तात्पुरती भावावस्था, तात्पुरती उन्मनी असं मी म्हणेन. याला हाताला धरून यम नियम आसन प्राणायाम पूर्वक, शमदम साधना चतुष्टय पूर्वक जर कायम सातत्याने चालेल तर ही भावावस्था नंतर स्थिर होईल. एरवी नाही, एरवी ती तात्पुरती गोष्ट असेल, तात्पुरता अनुभव येऊ शकेल. ज्याला अनुभव आला अशा व्यक्तीचं नंतर काय असं झालं, तो काही पूर्ण झाला त्या अनुभवानी? जर तो नियत मार्गाने जाईल, शास्त्रीय मार्गाने जाईल, ज्याला उपनिषद लिंग तप म्हणतात त्या प्रकारे जाईल, तरच तो पूर्णत्वाला जाईल. नंतर तेव्हाच्या गोष्टी त्यावेळच्या त्या वेळपुरत्या असं होण्याची शक्यता असते. नाहीच अर्जुनाला जे मिळालं ते फार फार विलक्षण होतं. आणि जर अर्जुनाच्याही ठिकाणी कायमचं ट्रान्सफॉर्मेशन झालं असतं तर अशी गोष्टच बोलला नसता. जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते हळूहळूच घडतं. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले, एक तपसाधन जे ठेले अपारांतरे, ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे. म्हणून हे तपसाधन, शिगेची सत्कर्म, योगाभ्यास सायासानी केलेला, हे सगळं एका बाजूला राहिलं, तुला हे अनायास प्राप्त झालं. ऐकं मिळालं ना, स्वतःची क्षमता नसताना मिळालं ना, त्यावेळच्या समर्पण भावनेने मिळालं ना, ते तेवढ्या वेळ पुरतच टिकणार. म्हणून तुला आता ते नको वाटत आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फवेची कवणा. आता हे तुला झालं, इथून पुढे हे अशा पद्धतीने कोणालाही होणार नाही. आजी ध्यान संपत्ती लागी तूची एकू आथिला जगी, हे परम भाग्य अंगी विरंची सी ही नाही. ब्रह्मदेवाला देखील हे परम भाग्य नाही, ते तुला मात्र मिळालेलं होतं. या ध्यान संपत्तीच्या दृष्टीने तू एकटाच श्रीमंत ठरलेला होतास. पण त्या भावामध्ये त्याला कायम ठेवणं हे भगवंतांनाही प्रशस्त नव्हतं, कारण त्याला नको होतं, अर्जुनाला नको होतं. अर्जुनाला नको असल्यामुळं किंवा अर्जुनाचा तसा संकल्प नसल्यामुळं तो त्या भावातून बाहेर येणारच होता. तुम्ही लक्षात घ्या की अर्जुनाने भगवंतांची प्रार्थना केली की मला विश्वरूप दिसावं. प्रार्थनेचं एक वैशिष्ट्य आहे, प्रार्थना करताना जो प्रार्थना करणारा आहे तो जर सगळं मन ओतून, सगळी भावना ओतून, सगळी बुद्धी ओतून, सगळ्या चित्तवृत्ती अंतःकरण वृत्ती ओतून जर प्रार्थना करेल तर त्या प्रार्थनेनी तो शुद्ध होतो, प्रार्थनेनी शुद्धी प्राप्त होते. प्रार्थनेने जी शुद्धी प्राप्त होते त्यामुळं तो अंतरात्म्याशी एकरूपता साधतो आणि आपोआपच विराटाशी एकरूपता साधतो. तो अंतरात्म्याशी जर तदाकार झाला तर व्यापकाशीही तदाकार होतो. आणि त्याची जी प्रार्थना वस्तू असते ती पुरी करण्याची जबाबदारी विराटावर येते, व्यापकावर येते, अनादि अनंत परमात्म्यावर येते. त्यावेळेला तो आपल्या स्वतःला पूर्ण हरवतो आणि जर इतका आत गेला तर त्याचं ते आत जाणं, परमात्म्याशी एकरूपता साधणं हे त्याला जे हवे ते प्राप्त करून देण्यासाठी म्हणून कारण बनतं. परमात्मा नाही बसलेला द्यायला, तेही मिळवलेलं असतं स्वतःनी, तेही मिळवण्यासाठी म्हणून एक घटनाक्रम आहे. या घटनाक्रमाने प्रार्थनेनी कोणतीही गोष्ट प्राप्त केली जाते, पण गोष्ट अशी घडते की मी प्रार्थना मात्र करत असतो पांडुरंगाची, मी प्रार्थना मात्र करत असतो सद्गुरूंची, मी प्रार्थना मात्र करत असतो ज्ञानेश्वर महाराजांची, माझ्या आराध्य दैवताची, आणि ही घटना घडते. मी प्रार्थना करतो आणि प्रार्थना केल्यावर मला पांडुरंग देतो अथवा माझे सद्गुरु देतात अथवा प्रार्थना केल्यानंतर माझं आराध्य दैवत देतं, याच्याऐवजी प्रार्थनेने या घटनेमुळे आपोआप मिळतं. माझे सद्गुरु अथवा पांडुरंग जे ज्या व्यापकाशी तदाकार झालेले आहेत त्या व्यापकातूनच मला मिळतं. ते नाही जायला बसलेले, पण मी पात्र होतो. मी पात्र झाल्यामुळे मला मिळतं, माझ्या संकल्पाने मला मिळतं. पण प्रार्थना आणि मागणी याच्यामध्ये जेव्हा मी मागण्या करायला लागतो तेव्हा मी प्रत्येक वेळेला त्या व्यापकाशी तदाकार नाही होत, प्रत्येक प्रार्थना पुरी नाही होत, प्रत्येक प्रार्थनेनी मला हवं ते मिळेलच असं सांगता येत नाही. याचं कारण ही घटना जर घडली तरच प्रार्थनेनी होतं. मी पुष्कळ डोळे लावून बसलेलो आहे आणि ते देणारे आहेत असं माझा भाव आहे आणि मला असं वाटतं की ते रुसलेत, ते माझ्याकरता काही करत नाहीयेत. प्रत्यक्षतः प्रार्थनेनी संपूर्ण शक्ती लावणं आणि चित्तशुद्धी होणं आणि आत वळणं, अंतरात्म्याशी एकरूपता होणं, बाह्य समर्पण संपूर्ण होणं आणि व्यापकाला जाऊन मिळणं आणि तिथं तो संकल्प सिद्धीला जाणं हे प्रत्येक वेळेला घडू शकत नाही. अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन झालं तेही याच न्यायाने झालं. समोर होती आराध्य मूर्ती, पण अर्जुन त्यासाठी योग्य बनला, त्याला विश्वरूप दर्शन झालं. ज्या संकल्पाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं प्रार्थनेनी, त्याच प्रार्थनेनी अर्जुन त्याच्यातून बाहेर येणारच आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात की माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरमिद्रुक ममेदम. हे जे घोर असं माझ इथं असलेलं रूप पाहून मा ते व्यथा माच विमूढ भाव, तू व्यथित होऊ नकोस आणि भ्रमित देखील होऊ नकोस. माझ्या विश्वरूपाच्या अंतर्गत सगळी दर्शन आहेत. व्यपत भीही प्रीत मनाहा पुनस्त्वम व्यपेत भीही प्रीत मना पुनस्त्वम. तू निर्भय हो या विश्वरूपावर प्रेम ठेव, तुझ्या अंतकरणातलं प्रेम देखील जागृत राहू देत. घाबरल्यामुळे प्रेम नाहीस होतं बर का? घाबरलं तर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे आपण ज्याला घाबरतो आहोत तर त्याच्याविषयी अधिक प्रेम असंही वाटू शकतं. जसं आई मुलाला मारतीये, मुलगा आईला घाबरतोय आणि मुलगा आईला जाऊन चिकटतोय. कधी कधी प्रार्थने कधी कधी घाबरल्याचा परिणाम म्हणजे प्रेम नाहीस होणं हेही होऊ शकतं. भगवंत अर्जुनाला म्हणतात की व्यपेत भीही प्रीत मनहा पुनस्त्वम तदेव मे रूपमिदं प्रपश्य. अर्जुनाचा मार्ग हा प्रेमाचा आहे. अर्जुन असा उद्धवासारखा भीष्मांसारखा व्यासांसारखा कितीतरी कितीतरी भक्त होऊन गेले ध्रुवासारखा प्रल्हादासारखा असं मुळीच नाहीये. अर्जुनाचा मार्ग विश्वासाचा आहे आणि प्रेमाचा आहे. अर्जुनाचा मार्ग श्रद्धेचा आहे. श्रद्धा आणि विश्वास याच्या बरोबरीने हे दोन शब्द पुरे नाहीत. काल पंकजांचं प्रवचन झालं, मला एक शब्द फार आवडला त्यांच्या प्रवचनातला. त्यांनी सांगितलं की गुणातीत व्हायचं असेल तर गुणातीत होण्याचा केवळ प्रयत्न नाही, गुणातीत या स्थितीवर प्रेम करणं गरजेचं आहे. प्रेमाने गुणातीत होण्याची आवश्यकता आहे. प्रेमाने मी गुणातीत व्हावं असं म्हणण्याची आवश्यकता आहे. अर्जुनाच्या ठिकाणी श्रद्धा होती पण श्रद्धेच्या वरही प्रेम होतं. विश्वास होता पण विश्वासाच्याही वर प्रेम होतं. अर्जुनाच्या ठिकाणी समर्पण होतं पण समर्पणाच्याही वर प्रेम होतं. प्रेमानी समर्पण, प्रेमानी श्रद्धा, प्रेमानी विश्वास. अर्जुनाचं खूप खूप प्रेम भगवंतांवर, मग ते सखा म्हणून असो, मित्र, बंधू, अत्ते भाऊ म्हणून अथवा सोयरा म्हणून, त्याच्याही पलीकडे जाऊन प्रेमच होत. आणि अतिशय अतिशय प्रेम हीच अर्जुनाची पात्रता होऊन गेली. अर्जुनाला वेदाध्ययनाची गरज म्हणून लागली नाही. यज्ञ, दान, तप, क्रिया, उग्र क्रिया या कशाची गरज नाही लागली. प्रेमामुळं अर्जुन भगवंतांच्या कृपेला पात्र ठरला. मात्र भगवंतांनी हे जे श्लोक आहे त्याच्यात जो दडलेला अर्थ आहे तो असा आहे की हे प्रेम राखून तपाच्या अभ्यासाने मी प्राप्त होईन, इथून पुढे मी असं करेन. तुला कळलं नाही, या मार्गाने तुला दिलं, या मार्गाने इथून पुढे कोणाला मिळणार नाही. प्रेम वरिष्ठ राहील पण प्रेमाच्या अभ्यासाने गुणातीत होण्याचा संकल्प करून गुणातीत होईल. प्रेम कायम राहील, प्रेमानेच होईल, प्रेमानेच पात्रता मिळेल. पण ध्यान करून तू स्वरूपाला प्राप्त होशील. केवळ प्रेमाने आता स्वरूपाला प्राप्त होणारा कोणी इथून पुढे राहणार नाही. अर्जुन प्रेमाच्या या अभ्यासामध्ये स्वतःला पूर्ण झोकूनही देऊ शकला आणि त्या वेळेच्या त्याच्या प्रार्थनेमध्ये स्वतःला ओलांडू शकला. म्हणून विश्वरूप दिसलं आणि ते विश्वरूप पाहिल्यानंतर देखील त्याला भरोसा होता की यांची प्रार्थना केली प्रेमाने की आपल्याला परत सगुण मूर्ती देखील दिसणार. अर्जुनाला दिसली. आपला संकल्पच फळाला येतो पण तो संकल्प अत्यंत प्रेमपूर्वक, अशी अर्जुनाची वैशिष्ट्य पूर्ण गोष्ट. प्रेमाचा जो मार्ग आहे तो मार्ग साधनेत फार महत्वाचा. आपल्या संप्रदायामध्ये भक्तियुक्त ध्यान म्हणजे प्रेमपूर्वकच. आपण प्रेमाच्या अभ्यासात अप्रामाणिक राहता कामा नाही. प्रेमाच्या ठिकाणी अप्रामाणिक राहता कामा नाही. ते प्रेम सद्गुरूंवरच, सद्गुरूंच्या उपदेशाचं, उपदेशावरच, स्वरूपावरच, स्वतःच्या कर्मांवर देखील प्रेम पाहिजे. त्या प्रेमाने आपल्या कर्मांपासून आपण अलिप्त, त्या प्रेमाने कर्माचं जे फळ येतं ते देह मन बुद्धीला मी वेगळा अशा भावाचं चिंतन, हा काय प्रेमभाव मध्यवर्ती कल्पनाच आहे. हे जर नाही घडलं, प्रेमाच्या मार्गात अप्रामाणिक नको. सर्वसाधारणपणाने आपल्याला श्रमही नको आणि समर्पणही नको. आपल्याला हवाय परमार्थ आणि आपल्याला हवंय आत्मदर्शन. आपल्या जीवनाचं ध्येय आहे, इति कर्तव्यता आहे परमात्मा प्राप्ती. पण श्रम नकोय, समर्पण नकोय. अर्जुनाचं समर्पण असं होतं की तू जे करतोयस ते मला मान्य आहे, हे एक, आणि तू जर दाखवशील तर मी पाहिन, तू मला पात्रता दे मग मी पाहिन, मग मी पाहायला समर्थ होईल, आणि आता हे नको आहे तर किती मागं लागलाय आता हे काढून घे. क्षमापण स्तोत्र आपण पाहिलं, श्रमामध्ये संकल्प, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न हा खूप प्रामाणिक हवा. आपल्या स्वतःला पूर्ण धारणेने शुद्ध करण्याचा प्रयत्न हवा, त्याच्यासाठी श्रमाची अपेक्षा आहे, समर्पणाची देखील अपेक्षा आहे, आणि हे सगळं प्रेमासकट गरजेचं आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू निर्भय हो, प्रेम ठेव, मी तुला परत हे दर्शन जे तुला हवे तसं सगुण दर्शन मी तुला देईन. म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ एथींचे भय नेघ नेघ. खरं म्हणजे या विश्वरूप लाभाच्या बाबत तू समाधानी असलं पाहिजेस. या विश्वरूपाच्या दर्शनाने तू भयभीत होण्याचं कारण नाही. हे वाचोनी अन्य चांग न मनी काही, हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडी जाहला. मग कोणीही आठी ओसंडीला बुडी जाईल म्हणून अमृताचा समुद्र. किंवा तुम्ही पाहताय तो समुद्र अचानक अमृताने भरून गेला. अशा समुद्राचा आपण बुडू म्हणून कोणी कधी त्याग करेल? रामकृष्ण विवेकानंदांना म्हणाले की तू मधुमक्षिका झालेला आहेस आणि अमृताने भरलेला प्याला आहेस, प्याला तुझ्या समोर आहे काठोकाठ भरलेला, तर तू कशा रीतीने त्याचं सेवन करशील? ते म्हणाले मी असा त्या पेल्याच्या काठावर माझे पाय ठेवेन आणि माझी छोटीशी सोंड त्या अमृताच्या पेल्यामध्ये बुडवीन आणि अमृत पीन. अरे म्हणाले अमृताचा प्याला आहे, त्याच्यात उडी मारणं, तू बुडालास तरी मरणार नाहीस. ना तरी सोनयाचा डोंगरू येसना न चले हा थोरू, ऐसे म्हणोनी अव्हेरू करणे घडे. सोन्याचा डोंगर जर मिळाला तर घरी नेता येत नाही, याचा काय उपयोग, असं म्हणून कोणी त्याचा अव्हेर करेल काय? थोडी बहुत वाळू खडे तरी घरी घेऊन जाईल, परत परत येईल तिथं, त्याचा अव्हेर तर खास करणार नाही. दैवे चिंतामणी लई जे, कि हे ओझे म्हणून सांडीचे फार वजन आहे बाबा, नको. आपल्याला मणी देखील, आपली कल्पना अशी असते, मणी म्हटलं की आपण जास्तीत जास्त केवढा एवढा आपण गळ्यात घालतो तेवढा, त्यामुळे चिंतामणी एवढाच असेल असं आपल्याला वाटत. तो एवढा असेल आणि चांगला जड असेल तर जड आहे म्हणून कोणी टाकून देईल? याचं उत्तर नाही असं द्यायचं बर का? टाकून देणार नाही. कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणून, तू हे काय टाकतोयस, काय नको म्हणतोयस, तुला समजतंय का? चंद्रमा आलिया घरा म्हणे निगे करीतोसी उभारा, केवढं उकडतंय बाहेर पड, असं चंद्रम्याला कोणी म्हणेल? पडी यासी पाडी तोसी दिन करा परता सर. माझ्यावरची सावली तेवढी दूर कर कृपा करून, असं सूर्याला कोणी म्हणेल? तो साधू म्हणालेला होता सिकंदराला की तुझा जरा घोडा बाजूला कर, तर मला, मी उन्हात बसलोय त्याच्या आड येतोय तो, मला ऊन मिळू देत. पण सूर्याला कोणी म्हणेल? बाजूला हो जरा मला सावली पडतीय तुझी. ऐसे ऐश्वर्य हे महातेज आजी हाता आले आहे सहज की एथ तुझं गजबज होवावी का. पात्रता नसताना मिळाल्यामुळं गजबज झाली. परी नेणसीच गावडिया काय म्हटलं गावंढळा. काय कोपो आता धनंजया आंग सांडोनी छाया आलिंग तो सीमा. शरीर सोडून तू सावलीला आलिंगन द्यायला पळतस. हे नव्हे जो मी साचे एथ मन करून या काचे प्रेम धरीसी अवगणीयेचे चतुर्भुजे. मी सोंग धरून आलेलो होतो परमात्मा विश्वरूप त्या चतुर्भुज श्रीकृष्णाच. त्याच्यावर प्रेम ठेवतोस तरी अजूनिवरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था ये विषयी आस्था करीसी धणे. हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृत निश्चयाचे घर हे की करी. कृपण चित्त वृत्ती जैसी रोवो निघाली ठेवया पासी मग नुसधेनी देहेसी आपण असे. का अजात पक्षीया जवळा जीव बैसवूनी अविसाळा पक्षिणी अंतराळा माझी जाय नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधिले वत्से घरी प्रेम एथींचे करी स्थानपती. या ठिकाणी तू प्रेम ठेव मुद्दल रूपावर. येरे वरीची लेनी चित्ते बाह्य सख्य सुखापुरते. वरवरच्या चित्तानी जे तुझं माझं बाह्य सख्य आहे ते देहाच्या सुखापुरतं आहे हे लक्षात ठेव. हा देह टिकणारा नाही ही अडचण आहे. हे जे बाह्य सख्य आहे ते सुखापुरतं जरूर भोग तू पण खरं लक्ष या विश्वरूपाच्या ठिकाणी ठेव. येरे वरीची लेनी चित्ते बाह्य सख्य सुखापुरते भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. परी पुढत पुढती पांडवा हा एक बोलू न विसरावा जे ये रूपी हुनी सद्भावा नेदावेरी निघो. या रूपापेक्षा अधिक कशावरही सद्भाव ठेवू नकोस. हे कही नभतेची देखिले म्हणून भय जे तुझं उपजले ते सांडी येथ संचले असो दे प्रेम. हे भय सोडून दे. काय तो श्लोक आहे. माते व्यथा माच विमूढ भावो व्यपेत भीही प्रीत मनाहा पुनस्त्वम. निर्भय हो या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेव. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे निरूपण आहे. हे कही नभतेची देखिले म्हणून भय जे तुझं उपजले ते सांडी येथ संचले असो दे प्रेम. आता करू तुझं यासारखे विश्वरूप अर्जुनाला. एवढं सुनावलं मात्र आणि मग सांगितलं की आता तुझ्यासारखं करतो. ऐसे म्हणितले विश्व तो मुखे परी मागील रूप सुखे निहाळी पातू. माझं जे मागचं या विश्वरूप दर्शनाच्या आधीच रूप होत ते मोठ्या सुखे नैव आता तू अनुभव पहा. संजयाच्या मुखात श्लोक आहे इत्यर्जुनम वासुदेवस तथोक्त्वा. स्वकम रूपम दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर महात्मा. तो सौम्य रूपाचा महात्मा परत अर्जुनाला दिसू लागला. ऐसे वाक्य बोलत खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो। हे ना परी नवलावो आवडी जाती है, श्री कृष्ण ची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्व रूपाये वढे, हाती दिधले की नावडे अर्जुनासी। अर्जुन विश्वरूप पाहता झाला आणि विश्वरूपाच्या ठिकाणी त्याला स्थिरता येईना, त्याला परत चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा झाली। भगवंतांनी अर्जुनाला नाव ठेवली आणि त्या मुद्दल रूपाविषयीच प्रेम धरतेच माझं मूळ रूप आहे, बाकी हे कृष्ण वगैरे हे जे सोंग घेऊन मी आलेलो आहे या विश्वरूपातून त्याच्यावरही वरवर प्रेम कर असं सांगितलं। जर उलटी गोष्ट असती तर की कोणी म्हणाला असता की हे माझं हे तुझं जे रूप आहे हेच ठीक, मला विश्वरूप नको, तर उलटी समजावणी देखील घातली असती। असं नाहीये की विश्वरूप फार मोठं थोर आणि कृष्णरूप फार कमी, पण तुम्ही जे म्हणाल, तुमच्या मनात जो भाव असेल, तुमचं जे आर्ग्युमेंट असेल ते निरस्त करणं हे सद्गुरूंचं काम आहे। तुम्ही समजाल विश्वरूप श्रेष्ठ तर ते असं सांगतील की सगुण देखील तितकच प्रेमाचं तितकच आवडीचं। तुम्ही म्हणाल की फक्त सगुण धरून राहील तर सर्व काळ आणि सर्व ठिकाणी बोध होण्याखेरीज पर्याय नाही असं देखील ते सांगतील। नामदेव म्हणत होते की हा एवढा देव आहे हाच मला पुरेसा आहे, तर तसं नको होतं, त्याला बोध पूर्ण झालेला नाही। त्याला सर्वत्र परमात्मा दिसायला पाहिजे अशी व्यवस्था होणं गरजेचं आहे, पण म्हणून सर्वत्र परमात्मा दिसायला लागल्यावर हे रूप काहीच नाही असं नामदेव म्हणायला लागले तर तेही चूक आहे। एकांगी कोणतंच विधान भगवंतांना मान्य नाही। असं असल्यामुळं अर्जुन प्रसंगी कुठेही लंबक एका बाजूला जाईल तर तिथं जाणं अपेक्षित नाहीये, म्हणून त्याला दुसरं टोकी दाखवलं गेलं एवढंच। पण म्हणून दोन्ही रूपांवर प्रेम करावं हा अर्थ याच्यातून घ्यायचा। कुठेही एका ठिकाणी राहू असं म्हटलं म्हणून तर ते रामकृष्ण म्हणतात की जो निराकार झाला तोच आकाराला आला, जो निर्गुण आहे तोच सगुण झाला, सगुण आणि निर्गुण वेगळे नाहीत। अर्जुन भेद करू पाहत होता, अर्जुनाला स्वकष्टाने ते मिळालेलं नव्हतं, कोणत्याही साधनेच्या परंपरेशिवाय अर्जुनाला ते मिळालं, आईच्या कृपेने मिळालं, ते पचत नाही, तिथं स्थिर राहता येत नाही। म्हणून केवळ एरवी भगवंतांना हे दोन्ही मान्य आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे। सत्य ज्ञान अनंत आणि गगनाचंही प्रावरण असणारा असा व्यापक, ज्या ठिकाणी रूप नाही वर्ण नाही गुण नाही असा तो हा श्रीहरी, तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी। हे दोन्ही एकच आहेत हे समजणं हा मुख्य बोध। अर्जुन हे नको ते नको ते असं म्हणत होता, म्हणून अर्जुनाला भगवंत जरा रागवले। श्री कृष्णची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्व रूपा एवढे, हाती दिधले की नावडे अर्जुनासी। वस्तू घेऊन वाळीजे जैसे रत्नासी, दूषण ठेवीजे ना तरी कन्या पाहून या म्हणजे मना न ये। हे मुलगी पाहिजे, एकदा बोलू म्हणायचं परवानगी दिली, अजून नाही जरा बोलायचं परवानगी दिली, इकडं आताही पसंत होणार असं, हिला होकार येणार असं चारदा करायचं म्हणायचं नाही पसंत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। किती वेळेला विनवण्या केल्या आणि म्हणतो आता हे नको ते हवं. तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाढू कैसा सेल दिधलीसे उपदेशा किरीटीसी देवे. मोडोली भांगाराचा रवा लेणे घडीजे आपलिया सवा मग नावडे जरी जीवा तरी आटीजे पुढती तैसे शिष्याची प्रीती जाहले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मना न येची मग आणिले कृष्णपण मागुते. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामीजी नारायण प्रभु हरि हरि राम. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.